अब्राम त्याची पत्नी पुतण्या लोट व सर्व काही घेऊन कनान देशात आला. तो संपन्न होता व त्याच्याकडे खूप गुरेढोरे होती. तसेच लोटाचे कळप गुरेढोरे सुद्धा वाढले. तेव्हा त्यांना एकत्र राहणे कठीण झाले होते. तसेच त्यांच्या गुरेढोरे चारणाऱ्यांमध्ये आपसात भांडणे होत होती. तेव्हा अब्राम लोटास म्हणाला, तुझ्यामध्ये व माझ्यामध्ये व आपली गुरेढोरे चारणाऱ्यामध्ये भांडणे होतात हे बरोबर नाही, कारण आपण भाऊबंद आहोत. तेव्हा तू माझ्यापासून वेगळा हो. तू डावीकडे गेलास तर मी उजवीकडे जाईन व तू उजवीकडे गेलास तर मी डावीकडे जाईन. तेव्हा लोटाने भरपूर पाणी असलेला उत्तम भाग निवडला व तो निघून गेला. ते अशा प्रकारे विभक्त झाल्यावर देव अब्रामास म्हणाला, तू चारही दिशेकडे पहा. जो देश तू पाहत आहे तो मी तुझ्या संतानाला कायमचा देईन व तुझी संतती वाळूच्या कणा इतकी करीन जी कोणाला मोजता येणार नाही. तेव्हा अब्राम आपल्या मालमत्तेसह दुसरीकडे निघून गेला आणि तेथेही त्याने देवासाठी वेदी बांधली व देवाची भक्ती केली.